आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पश्चीम आशियान शांतता प्रस्थापीत करपा खातीर संवाद आनी मुत्सद्देगिरीचेर भर दिलो. प्रधानमंत्री मोदी हांणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प आनी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसनायके हांच्या बरोबर अस्तंत आशियांतल्या परिस्थितीविशी चर्चा केली. संसारीक आनी प्रादेशिक घडामोडींच्या फाटभेर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी संरक्षण तयारीचो नियाळ घेतलो. देशांत पेट्रोल आनी डिझलाचो पुरेसो साठो उपलब्ध आशिल्ल्याचें आश्वासन सरकारान दिलां. देशांतली उर्जा सुरक्षा घटमूट करपा खातीर नैसर्गीक वायू आनी पेट्रोलियम उत्पादना खातीर पायपलायन घालपाचे प्रक्रियेक सुव्यवस्थीत करपा हेतान केंद्र सरकारान एक नवो आदेश जारी केला. एर इंडिया एक्सप्रेस आज अस्तंत आशिया वाठारा खातीर 26 नियोजीत आनी खाशेल्या उड्डाणाचे संचालन करतली. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अस्तंत आशिया वाठारांत शांतता पुनर्स्थापीत करपा खातीर संवाद आनी मुत्सद्देगिरीचे समर्थन केले. अस्तंत आशियान चालू आशिल्ले संघर्षाविशी राज्यसभेत उलयतना आनी ह्या विशयाचेर भारताची भूमिका स्पश्ट करतना मोदी हांणी सांगले, भारतान तणाव उणो करपाचो आनी होर्मुझ समुद्र दुनी परतून उक्तो करपाची मुद्दो उपस्थित केला. अस्तंत आशियातले घेर 3 सप्तकां मायज चालू आसा आनी हाका लागून संसारभर उर्जेचे खर संकश निर्माण जाला अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. पेट्रोल डिझल तेल गॅस आनी सारे हांचे सुरळीत पुरवण सरकार सुनिश्चित करता अशें तांणी आश्वासन दिले.
हमारे व्यापार के रास्ते प्रभावित हो रहे हैं. इससे पेट्रोल डीजल गैस और फर्टिलाइजर जैसे जरूरी सामान की रूटीन सप्लाई प्रभावित हो रही है. गल्फ देशों में करीब 1 करोड़ भारतीय रहते हैं, वहां काम करते हैं. उनके जीवन और आजीविका की सुरक्षा भी भारत के लिए बहुत बड़ी चिंता है. होर्मुझ स्ट्रेट में दुनिया के अनेक जहाज फंसे हैं, उनमें बहुत बड़ी संख्या में भारतीय क्रू मेंबर्स हैं. ये भी भारत के लिए एक बड़ी चिंता का विषय है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी फोन केलो. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान मोदी हांणी सांगलें, तांणी अस्तंत आशियांतल्या परिस्थिती विशीं विचारांचें आदान प्रदान केलें. तणाव उणो करपाक आनी बेगिनात बेगीन शांतताय प्रस्थापीत करपाक भारताचो तेंको आशिल्ल्याचें प्रधानमंत्र्यांनी सांगलें. होर्मुझ समुद्र दुनी उक्ती सुरक्षीत आनी सुलभ आसा हाची खात्री करप हें पुराय संवसारा खातीर सामकें गरजेचें आसा हाचेर तांणी भर दिलो. ह्या वाठारांत शांतताय आनी स्थैर्य प्रस्थापीत करपाचे हेतान चालू आशिल्ल्या प्रयत्ना संदर्भात संपर्कात रावपा विशीं दोनूय फुडाऱ्यां मदीं सहमती जाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसनायके हांचे बरोबर दूरध्वनी वरवीं संवाद साधलो. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले, अस्तंत आशियांतल्या बदलत्या परिस्थितीचेर तांणी चर्चा केल्या, खास करून संवसारीक उर्जा सुरक्षेचेर परिणाम जावपी व्यत्ययांचेर लक्ष केंद्रीत केलां. भारत आनी श्रीलंका हांणी सामायिक आव्हानांक तोंड दिवपा खातीर एकठांय काम करपाच्या बांदिलकीचो पुनरुच्चार केलो अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी काल नवी दिल्लीन संरक्षण प्रमुख, सगळ्या संरक्षण दळाचे प्रमुख, संरक्षण सचीव, सचीव संरक्षण उत्पादन आनी DRDOचे अध्यक्ष हांच्या बरोबर जाल्ल्या बसकेन पश्चीम आशियांतली परिस्थिती आनी भारताच्या संरक्षण सज्जतेचेर जावपी ताच्या परिणामाचो नियाळ घेतलो. ह्या बसकेन मंत्र्यांक संवसारीक आनी प्रादेशिक सुरक्षा परिस्थिती, चालू आशिल्लो संघर्श वाडल्यार ताचो भारताचेर जावपी संभाव्य परिणाम, तशेंच सध्याच्या भूराजकीय परिस्थितींतल्यान निर्माण जावपी आव्हानां आनी संद्यो हांचे विशीं म्हायती दिली. केंद्र सरकारान केल्ल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांक लागून देशांतल्या शेतकारांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ जाल्या अशें केंद्रीय शेती मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगलां.
दुगनी हुई है और केवल दुगनी नहीं माननीय अध्यक्ष महोदय, कई किसानों की तिगनी भी हुई है, कई की चौगनी भी हुई है. मैं आज बताना चाहता हूँ, हमने बजट बढ़ा के 19,306 करोड़ से 1,30,000 करोड़ से ज्यादा हमने उत्पादन बढ़ाने का काम किया है. 14 के बाद 44% उत्पादन अलग अलग खाद्यान्न का बढ़ाया.
ये खबरों तुम्हें आकाशवाणी में लाना है.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
देशान पेट्रोल आणि डिझेलचो पुरेसो साठो उपलब्ध आशिल्ल्याचे आश्वासन सरकारान दिला. तशेच एलपीजीचे देशांतर्गत उत्पादन वाढयला आणि सगळ्यो रिफायनरीज आपल्या पुराय क्षमतेन काम करतात असे सांगले. अस्तंत आशियातल्या हालीच्या घडामोडीविषयी नवी दिल्लीत झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत उलयतना पेट्रोलियम आणि सैमिक वायू मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुजाता शर्मा आणि नागरिकांनी अफवांचे विश्वास दोडचो न्हय असे सांगला. ताणी सांगले सरकारान सिटी गॅस वितरण कंपन्यांक निर्देश दिल्यात की जे पाईपलाईनची सुविधा परिसरात उपलब्ध असा ते निवासी इश्कोला महाविद्यालय सामुदायिक रांचीकुडी आणि अंगणवाडीचे रांचीकुडी 5 दिवसां भीतर या पाईपलाईनीक जोडच्यो. खंयच्याच बंदराचेर गर्दी ना आणि सागरी व्यापार कसलोच खंड पडनासतना चालू उरचो हाची खात्री सरकार करता असे बंदर जहाज आणि उदकामार्ग मंत्रालयाचे खाशेले सचिव राजेश कुमार सिन्हा हांणी परतून एक फावट स्पष्ट केले. भारतीय ध्वज धारण केल्ले 2 एलपीजी वाहक जहाज पाईन गॅस आणि जग वसंत हांणी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सुखरूप पार केल्या ती भारताच्या दिशेन मार्गस्थ असा असे ताणी सांगले. देशातली ऊर्जा सुरक्षा घटमूट करपाखातीर नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादनाखातीर पाईपलाईन घालपाच्या प्रक्रियेक सुव्यवस्थित करपा येतात केंद्र सरकारान एक नवो आदेश जारी केला. हॉर्मुझच्या समुद्र दुनीतल्या अडथळ्यांक लागून इंधन पुरवणेन जावपी व्यत्ययाविषयी वाढत्या हुस्क्यांच्या फाटभुयेर हो आदेश आयला. सरकारान अत्यावश्यक वस्तू कायदो 1955 खाला नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादन वितरण पाईपलाईनची आणि हेर सुविधा घालप बांधप संचालन आणि विस्तार करप आदेश 2026 अधिसूचित केला. या नव्या आदेशाचा हेतू म्हणजे निमाण्या टप्प्या मेरेनची कनेक्टिव्हिटी वाढवप आणि देशभरात पाईप वरवी सैमिक वायूच्या विस्ताराक गती दिवप. हा आदेश देशभरात पाईपलाईन घालपा खातीर आणि विस्तार करपा खातीर एक सुव्यवस्थित आणि कालबद्ध चौकटी दिता. मान्यताय मेळोवपाक आणि जमनीची उपलब्धताय मेळोवपाक कळाव पैस करता आणि निवासी वाठारासहित नैसर्गिक वायूच्या मुळाव्या साधन सुविधांचा नेटान विकास करपाक सक्षम करता. अस्तंत आशियातल्या गैराक 25 दिवस पुराय झाल्यात. इस्रायल आणि इराण हांचे मदीं क्षेपणास्त्र हल्ले चालू असतात. काल सकाळी इराणान केल्ल्या क्षेपणास्त्र हल्ल्या उपरांत इस्रायल हाय अलर्टाचेर असा. मध्य तेल अवीवांतल्या निवासी वाठारांत क्षेपणास्त्र पडले हाका लागून जायत्या जाणांक मरण आयले आणि इमारतीचे लुकसान झाले. ताका जाप दितना इस्रायल लष्करान हवाई हल्ले केल्यात आणि इराणी राजधानी तेहरान आणि हेर सुवातींतल्या सुमार 50 जाग्यांक तांणी लक्ष केले. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस आज अस्तंत आशिया वाठारा खातीर 26 नियोजित आणि खाशेल्या उड्डाणाचे संचालन करतली. सोशल मीडिया पोस्टान एअर इंडियान सांगला की दोन्ही विमान एअरलाईन्स जेड्डा आपली निर्धारित सेवा चालू दौरतली. भारत आणि जेड्डा हांचे मदीं वट 8 उड्डाणां संचालित करतली. अंदू 52 सप्तकांत 52 सुदारणा चालीक लावपाच्या भारतीय रेल्वेच्या संकल्पाचा एक भाग रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल नवी दिल्लीत 5 सुदारणा जाहीर केली. नवी दिल्लीत प्रसार माध्यमाकडे उलयतना मंत्र्यांनी तिकीट रद्द करप आणि परतफेड करपाचे नेम, रेल्वे बोर्डिंग प्रक्रियेत बदल, मीठ वाहतूक, ऑटोमोबाईल वाहतूक आणि बांधकामाच्या गुणवत्तेबाबत सुधारणा जाहीर केली. भारतीय हवामान खात्यान आज ईशान्य राज्यांनी तसेच आंध्र प्रदेश, मराठवाडा आणि तेलंगणात गडगड जोगला मारून आणि नेटाच्या वाऱ्याबरोबर पाऊस पडपाचा अदमास उक्तायला. फाल्यां मेरेन मध्य महाराष्ट्र, कर्नाटका, उपहिमालयन, अस्तंत बंगालान अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पश्चिम आशियान शांतता प्रस्थापित करपा खातीर संवाद आणि मुत्सद्देगिरीचेर भर दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमार दिसानायके हांच्या बरोबर अस्तंत आशियातल्या परिस्थितीविषयी चर्चा केली. देशात पेट्रोल डिझेलचा पुरेसो साठो उपलब्ध आशिल्ल्याचे आश्वासन सरकारान दिला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां ऐकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.